नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबईच्या सहाय्याने कला पंढरी संस्था लातूर चालवत आहे. या कार्यक्रमामध्ये कोरोना मुक्तीसाठी कोणत्या चार पायऱ्या आहेत या संदर्भात माहिती मिळणार आहे. चला मग ऐकूया.
चार पायऱ्या युक्तीच्या कोरोना मुक्तीच्या.
चार पायऱ्या त्या कोणत्या?
तोंडाला नेहमी मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात वारंवार साबणाने अथवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा आणि लसीकरण करून घ्या.
हो, कोरोना रोखण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आजच cowin.in या ऑनलाईन ऍप वर नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी प्रत्येक गावात महिला लीडर कार्यरत आहेत, त्यांच्याशी संपर्क करा.